सो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आज आपल्याबरोबर काही सेलिब्रिटीज गप्पा मारायला येणार आहेत आणि घरी आपण आहोत तर आपण कुठल्या गोष्टी करू शकतो त्या आयडियाज ते आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. सो माझ्याबरोबर आहे सध्या आपल्या सगळ्यांची आवडती तुला पाहते रे फेम गायत्री दातार. हॅलो गायत्री.
हाय.
सो गायत्री, सध्या लॉकडाऊन सिच्युएशन आहे, शूट बंद आहेत आणि बरेच जण वर्क फ्रॉम होम करतायत, बऱ्याच जणांना सुट्टी आहे, तर म्हणजे काय की घरी असल्यानंतर आपण काय करायचं हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतोय, तर काय आयडियाज तू शेअर करशील की काय करायला हवं, आता हा वेळ कसा म्हणजे स्पेंड करायला हवा?
जसं तू म्हणालीस की सगळे आता घरी आहेत आणि वर्क फ्रॉम होम आहे, आमचंही शूटिंग बंद आहे, आपल्याला हवं तर लागणार आहे घरात, त्याच्यामुळे आता घरात राहून काय काय करता येईल. तर मी स्वतः अनेक मुव्हीज वेब सिरीज आपल्याला बघायचं असतात एरवी आणि ते आपल्या कामामुळे, आपल्या बिझी शेड्यूलमुळे, वेगवेगळ्या दुसऱ्या कमिटमेंटमुळे मिस आउट होतात, तर ते सगळं मी आता बघतीये. पुस्तकं जी आपल्याला वाटायची असतात, जी राहून जातात किंवा जी अशी पण अर्धवट आता त्याच्यात बुकमार्क घालून ठेवलेले असतात, त्याचा बुकमार्क काढायची वेळ आली आणि वाचायची वेळ आली आहे. त्याच्यानं तुमच्या ज्या काही बाकीचं हॉबीज असतील, पेंटिंग म्हणा, तुम्हाला एखादं वाद्य येत असेल तर ते वाद्य वाजवणं म्हणा, किंवा घरातल्या घरात सगळे पत्तेही तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर, फ्रेंड्स बरोबर खेळू शकता.
93.5 रेड एफएम बजाते रहो.